ेभ्यो
गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथीभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमस्सेनाभ्यस्सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्ठेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय चेशुमते च नमो ओहरस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो अग्रियाय च प्रथमाय च नम आशवे चाजिराय च नमः शी परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृतींचं वाचन सद्भक्त कुटे काका करतील.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. रविवार दिनांक 6 मे 1987 रोजी झालेला स्वामीजीचा सत्संग आपण पाहत आहोत. मागच्या वेळेस साधकाने लग्न समारंभात किती वेळ खर्च करावा आणि दुसरा प्रश्न कुणी वारल्यानंतर रूढीप्रमाणे सांत्वनाला जावे काय या प्रश्नांची स्वामीजींनी दिलेली सविस्तर उत्तरं आपण पाहिली. आता त्या पुढील प्रश्न स्वामीजी वाचतायत. साधनेशी संबंध नसलेल्या पण बालपणापासून मित्र असलेल्याला आपण किती वेळ द्यावा? उत्तर, त्यांना टाळावे. साधना करतो का? काही ध्यान नामस्मरण करतो? नसेल तर आता तो मित्र कसला? मैत्री संपली. आपण त्याच्या घरी न जावे, त्याला आपल्या घरी न आणावे. जसा सच्छील मनुष्य खाटीक खाना टाळतो तसे आपण त्याला टाळावे. मग आपण विचाराल, अशा संपर्काशिवाय आमचे जीवन कसे जाणार? कसे जाणार म्हणजे आमचं नाही का गेलं? काळजी करण्याचं काही कारण नाही आणि नसत्या रूढी पाळण्याचेही काही कारण नाही. आमच्या व्याह्यांनी घर बांधलं. व्याही म्हणजे आमची मुलगी सुधा, तिचे सासरे, त्यांनी घर बांधलं. आम्हाला निमंत्रण आलं. व्याही व जाळाकडून तसं पत्रही आलं. अशा वेळी घरातल्यांना फार हौस असते. अहो, सुधाचं पत्र आलंय, जावयाचं आलं, व्याह्यांचं आलंय खुद्द, म्हणजे हाय कमांडर असते. मी म्हटलं, मला माहीत आहे, पत्र आलंय ते मी वाचलंही आहे, तेव्हा आता ते ठेवून द्या, विषय संपला, मी गेलो नाही. साधक असेल तर अवश्य जातो. हरी हरी. आता पुढचा प्रश्न. आपल्या घरच्या कुटुंबातील मंडळीशी प्रापंचिक चर्चेत किती वेळ खर्च करावा? 5-10 मिनिटे वेळ खर्च करावा असं ठरवावं. आज रविवार आहे, प्रपंचातल्या काही गोष्टी करायच्या आहेत, तेव्हा आपण जेवल्यानंतर 12:30 ते 12:45 या वेळेत प्रापंचिक चर्चा करूया. परंतु सारखा जाता येता प्रपंच हे काही बरोबर नाही. वास्तविक पाहता प्रपंच आधी मनातच ठेवू नये, आणि चर्चा तरी कसली करायची असते? आपल्या बबडीचं लग्न कधी करायचं ही चर्चा. मुलगी मोठी व्हायला लागली की आई वडिलांना झोप नाही, आधी आईची झोप उडते. ऐसे कसे या करावे? अहो, जिथं लाखो लग्न होतात तिथं आपल्या बबडीचंही होईल. कुणीतरी बबड्या मिळेलच की? यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न चालू ठेवावेत, परंतु दररोज 30-30 चर्चा एकसारखी करू नये. हरी हरी. आता आपण एक अभंग ऐकूया. बुवा या पुढे म्हणा एक अभंग. सद्भक्त बुवा, कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन, एवढे कृपादान द्यावे मज, हा अभंग म्हणतात. त्यावर खुश होऊन भले शाबास म्हणत स्वामीजी पुढच्या प्रश्नाकडे वळतात. ऑफिसमधल्या मंडळीबरोबर गप्पा गोष्टीत किती वेळ खर्च करावा? उत्तर: अशा गप्पा गोष्टी करूच नाहीत. ऑफिसच्या वेळेत ऑफिसमधलेच काम चोख करावे. साधकाने तर हा आपल्या वाट्याला आलेला स्वधर्मच आहे या भावनेने काम करावे. स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारुणिया, असे माऊली म्हणतात. ते ध्यानात ठेवून आपले कर्तव्य कर्म करीत जावे. आणि एकदा ऑफिस सुटले, आपण बाहेर पडलो की आता हरिस्मरण, मी असेच करायचो. एकदा ब्युटी क्लॉथ स्टोअर या दुकानाचे शटर उडून दुकान बंद केले की मी आणि ज्ञानेश्वरी चिंतन. बस, आपण सुद्धा असेच करावे. ऑफिसमधून घरी आले की हात पाय धुवावेत. हात पाय धुवायचे, फ्रेश व्हायचं, म्हणजे चहा प्यायचा नाही, अर्थात पोहे वगैरे केले असल्यास गरम गरम खावे. देवापुढे उदबत्ती लावावी. केंद्रातून घरी आल्यावर काही खावे, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचाव्यात, आणि नंतर हरिस्मरणपूर्वक शांतपणे भगवंताच्या कुशीत झोपावे, असं आनंदाचं जीवन जगावं. चांगले प्रश्न आहेत. आता पुढचा प्रश्न पहा. केंद्रातील प्रवचनादी कार्यक्रमाबाबत केंद्र संपल्यावर सहकाऱ्याबरोबर चर्चा करावी काय? उत्तर: मुळीच करू नये. केंद्र संपल्यावर त्यामधील प्रवचनादी कार्यक्रमात जो विषय किंवा विचार सांगितला असेल त्याचे मनामध्ये चिंतन करीत त्या नादातच घरी जावे, आणि घरी गेल्यावर त्यावरच आणखी वाचन करावे. असं जर आपण करीत राहिलो तर तो एक प्रकारे आपला अभ्यासच होत राहील. त्याद्वारे आपल्या साधनेलाही प्रेरणा मिळत राहील. कोणी काय सांगितले आणि काय सांगायला पाहिजे होते अशी फालतू चर्चा मात्र अजिबात करू नये. आता शेवटचा प्रश्न घेतो. आपल्या सहसाधकाबरोबर आपण करीत असलेल्या साधनेबाबत चर्चा करावी काय? उत्तर: अशी चर्चा करावी. ती देखील केवळ चर्चा करीत बसू नये, म्हणजे साधना करायची आहे हे लक्षात घेऊन थोडी विचारपूस करावी। त्यामध्ये ध्यान, नामस्मरण यामध्ये अग्रहक देऊन कोणती साधना केव्हा केल्यास लाभदायक ठरते, अशा प्रकारे अनुभवावर आधारित विचारांची देवाणघेवाण करावी। इतकंच काय ते करावे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झालेली आहेत। तेव्हा आता बोला पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल म्हणत स्वामीजींनी सत्संग संपवला। हरि ओम तत्सत्।
ब्रह्मनादि विठ्ठलु छन्दि विठ्ठलु हृत्पदि विठ्ठलु मीळतसे। ब्रह्मनादि विठ्ठलु छन्दि विठ्ठलु हृत्पदि विठ्ठलु मीळतसे। आम्हा धातु विठ्ठलु मातु विठ्ठलु, आम्हा धातु विठ्ठलु मातु विठ्ठलु, गातु विठ्ठलु आनंदे। आम्हा धातु विठ्ठलु मातु विठ्ठलु, गातु विठ्ठलु आनंदे। जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय आम्हा राग विठ्ठलु रंग विठ्ठलु, आम्हा राग विठ्ठलु रंग विठ्ठलु, संत विठ्ठलु वैष्णवांचा। आम्हा राग विठ्ठलु रंग विठ्ठलु, संत विठ्ठलु वैष्णवांचा। आम्हा ताल विठ्ठलु मेळ विठ्ठलु, आम्हा ताल विठ्ठलु मेळ विठ्ठलु, कल्लोळ विठ्ठलु कीर्तनी। आम्हा नादी विठ्ठलु छंदी विठ्ठलु हृत्पदी विठ्ठलु मीळतसे। आम्हा धातु विठ्ठलु मातु विठ्ठलु, आम्हा धातु विठ्ठलु मातु विठ्ठलु, गातु विठ्ठलु आनंदे। जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय आम्हा श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु, आम्हा श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु, वक्ता विठ्ठलु वदनी। आम्हा ध्यानी विठ्ठलु मनी विठ्ठलु, आम्हा ध्यानी विठ्ठलु मनी विठ्ठलु, एका जनार्दनी अवघा विठ्ठलु, एका जनार्दनी अवघा विठ्ठलु। आम्हा नादी विठ्ठलु छंदी विठ्ठलु हृत्पदी विठ्ठलु मीळतसे। आम्हा नादी विठ्ठलु आम्हा ध्यान, आम्हा नादी विठ्ठलु छंदी विठ्ठलु हृत्पदी विठ्ठलु मिळतसे आम्हाणी विठ्ठलु मणी विठ्ठलु आम्हाणी विठ्ठलु मणी विठ्ठलु जनार्दनी अवघा विठ्ठलु जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय
एक प्रश्न आलेला आहे. त्यांनी म्हटलंय संदर्भ श्रीमद दासबोध 12:2:5 विषय प्रारब्ध. वयाच्या 62व्या वर्षी खाजगी कंपनीतून निवृत्ती. शारीरिक प्रकृती बरी असल्याने व पेन्शन नसल्याने अजून 3-4 वर्ष नोकरी करावी म्हणून खूप प्रयत्न केले पण अपयशच पदरात पडले. म्हणून ज्योतिष शास्त्राच्या सल्ल्याने तसेच घरातील व इतर माहितगारांच्या सूचनेनुसार एक व्यवसाय करण्याचे ठरले. 3-4 वर्षे खूप शारीरिक कष्ट घेऊनही अपयशच पदरात पडले व व्यवसाय बंद पडला. प्रश्न, याला प्रारब्ध नाही म्हणायचे तर काय? यश अपयश प्रारब्धामुळेच असते ना? काही ओव्या दिलेले आहेत. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही. ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन या सेखी प्रारब्धावरी घालती. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपुला अवगुण जाणवेना काही केल्या. दुःखाचे कारण प्रारब्धावर ढकलतात असा अर्थ दिला आहे. लोक दुःखाचं कारण प्रारब्धावर ढकलतात असं समर्थांनी म्हटलेलं आहे आणि स्वतः समर्थांचं म्हणणं मात्र अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपुला अवगुण जाणवेना काही केल्या असं मात्र यावर समर्थांचं म्हणणं आहे. आणि आपण मात्र हे सगळं प्रारब्धामुळे घडतं असं म्हणतो. पण यांना असं म्हणायचं आहे की मी खूप शारीरिक कष्ट घेऊन देखील अपयशच पदरात पडले आणि व्यवसाय बंद पडला, मग हे प्रारब्ध नाही तर काय? अशा अर्थाचा प्रश्न आहे. हाच अनुभव सौ पत्नीच्या बाबतीत. बीए बीएड असून कोठेही परमनंट नोकरी शिक्षण खात्यात मिळाली नाही. 4-5 वर्ष लीव व्हेकन्सीवर अनेक शाळांतून नोकरी केल्यावर शेवटी कंटाळून प्रयत्न करणे सोडून दिले. प्रत्येक ठिकाणी अडचण. त्यांनी म्हणले ब्राह्मण असो डिस्क्वालिफिकेशन. भगवत कृपेने दोन्ही मुले, एक मुलगा एक मुलगी, अत्यंत गुणी असल्यामुळे उपजीविकेची चिंता कधीच भासली नाही. तरी परावलंबित्वाची बोज मधून अधून त्रास देतेच. ह्याला काय म्हणायचे? प्रारब्ध की नियती, कृपया समाधान करावे ही विनंती. प्रपंची असोन परमार्थ पाहे तो ये स्थिती तेल आहे. प्रारब्ध योगे करुणी राहे लोकांमध्ये. वरील ओवीत आणि या ओवीत विरोधाभास आढळतो. कृपया स्पष्ट करून समजवून सांगावे ही विनंती. नेमकी आजच्या वाचनातच ही ओवी यावी हा काय योगायोग असावा असं म्हटलेलं आहे. या साधकांचं वय 75 आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रारब्ध किंवा दैव ही गोष्ट मान्य केलेली नाही संसारामध्ये असं मुळीच नाही. प्रारब्ध किंवा दैव ही गोष्ट संसारामध्ये मान्य आहेच आहे. भगवद्गीतेमध्ये देखील दैवम चैवात्र पंचमम असंच म्हटलेलं आहे. दैव हे अजून एक पाचवं कारण आहे की जे फार मोठा परिणाम करतं, तुमच्या यशावर अपयशावर फार मोठा परिणाम करणारं दैव हे पाचवं निश्चित कारण आहे असं भगवद्गीता देखील जिथं म्हणते तिथं आपल्या प्रश्नोत्तरांचा विशेष संबंध येत नाही. प्रारब्ध किंवा दैव ही गोष्ट निश्चितपणाने आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः एक ओवी लिहिलेली आहे, प्रारब्धाचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे समृद्धी जात आपैसे घर रिगे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रारब्धाची जर भरभराट असेल भडसे, याचा अर्थ कुठल्याही उद्यमाचं मिश केवळ निमित्त पण सगळं समृद्धी जात घरी येऊ शकतं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि स्वामीजी म्हणत असत की अगदी कोळशाचा व्यापार करणारा लक्षाधीश होतो आणि रत्न विकणारा आहे तो भिक्षाधीश होतो असं व्यवहारात घडतं. रत्नाचा व्यापार, हिऱ्यांचा व्यापार, खड्याचा व्यापार करणारा देखील प्रसंगी भिकेला देखील लागतो आणि अगदी सामान्य व्यवसाय करणारा देखील मोठा होतो. त्यामुळे प्रारब्ध ही गोष्ट नाही असं कोणी म्हटलेलं नाहीये. प्रारब्ध ही गोष्ट निश्चितपणानी आहे आणि यश अपयश याला प्रारब्ध हे एका विशिष्ट प्रमाणात निश्चित जबाबदार आहे. समजलं आपल्याला? आता मी दिलं उत्तर, प्रारब्ध हे जबाबदार आहे. मग आता तुम्ही कर्म करणार का करणार नाही हे मला सांगा. माझ्या प्रारब्धात असेल तर मिळेल, पण प्रारब्धात आहे आणि मिळावं हे होण्यासाठी तरी तुम्हाला कर्म करावं लागेल की लागणार नाही हे तुम्ही मला सांगा. आत्ता आपण जी कर्म करतो ते जर एक पाऊल असेल तर प्रारब्ध हे निश्चितपणाने दुसरं पाऊल आहे आणि या दोन पावलांनीच मनुष्य चालत असतो असं गृहीत धरा असं मी तुम्हाला सांगेन. म्हणून तुम्ही कर्माचं पाऊल टाकता तेव्हा प्रारब्धाचं पुढं उचललं जातं आणि प्रारब्धाचं टेकून परत कर्माचं उचलायचं असतं असा अर्थ घ्या. पण प्रारब्धाचं पाऊल तुम्ही पुढं टाकून कर्माचं पाऊल उचललं आणि प्रारब्धाचंही पाऊल उचललं तर दोन पावलं उचलून तर तुम्ही चालू नाही शकत. एक पाऊल कुठलं तरी टेकवावंच लागतं. जे टेकवावं लागतं ते कर्माचंच पाऊल आहे याच्यावर तुम्ही भरोसा ठेवा. आणि हे प्रारब्ध आहे तुमचं. तुम्ही व्यवसाय केला, त्या व्यवसायात तुम्हाला यश मिळालं आणि तुम्हालाच काय, कित्येकांना यश मिळालं नाही, कित्येकांना यश मिळतही नाही. तुम्ही व्यवसाय करता याच करता केवळ तुम्हाला यश मिळेल असं यश हे बांधील नाहीये. तुम्हाला कोणीतरी सल्ला दिल्यामुळं केवळ तुम्ही व्यवसाय केला आणि मग व्यवसायात तुम्हाला अपयश आलं तरी येऊ शकतं. आणि खूप शारीरिक कष्ट घेतल्याचा व्यवसायाच्या यशाशीही तसा संबंध नाहीये. समर्थ जे म्हणतात की अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपुला अवगुण जाणवेना काही केल्या, यामुळे कदाचित तुम्ही दुखावले गेले असाल. तुम्हाला असं वाटत असेल की आपलं कर्म अचूक नाहीयेत असं समर्थ म्हणतात आणि खरं म्हणजे प्रारब्धामुळे आपल्याला अपयश आलेलं आहे. पण अचूक कर्म आणि प्रारब्ध देखील जेव्हा यश मिळतं तेव्हा बरोबर चालतं असं दिसतं. यत्न अचूक नाहीये तरी प्रारब्धाने तुम्हाला मिळालं असं होऊ शकत नाही. म्हणून जे कर्ममार्गी किंवा कर्माचा पुरस्कार करणारे आहेत तर ते अचूक यत्नामुळे झालं असं म्हणतात आणि प्रारब्धवादी आहेत ते प्रारब्धामुळे झालं असं म्हणतात. पण प्रारब्ध आणि कर्म या दोन पावलांनीच माणूस चालत असतो हे लक्षात घ्या. असं कधी होऊ शकत नाही की केवळ कर्माच्या पावलांनी चालला. कर्माच्या पावलांनी जर चालायचं असेल तर ते पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रारब्धाचं पाऊल टेकवावं लागतं. तुम्हाला काय माहितीये की तुम्हाला यश मिळेल, तुम्हाला नोकरीत पाऊल घालावं लागतं, मग काय त्या नोकरीचं व्हायचं ते होईल। लग्न करायच्या आधी तुम्हाला माहीत असतं आपलं लग्न यशस्वी होणार। अज्ञातात पाऊल हे नेहमी एक पाऊल अज्ञातात टाकावंच लागतं। एक पाऊल जसं प्रत्यक्षात टाकता तेव्हा दुसरं पाऊल नेहमीच अज्ञातात टाकलेलं असतं। त्या पाऊलाने तुम्हाला यश मिळेल अथवा न मिळेल हे पाऊल टाकायच्या आधी तुम्हाला खरंच माहीत नसतं। धंदा करणाऱ्या माणसाला देखील खरंच माहीत नसतं की आपल्याला यश मिळणार आहे अथवा मिळणार नाहीये। पण समर्थांनी अवगुणांवर जे बोट ठेवलेलं आहे आणि अचूक यत्न तुम्ही केला नसेल असं समर्थ जे याला निदान करतात त्याच्यावरही थोडासा विश्वास ठेवायला हरकत नाहीये। धंदा करणं ही प्रवृत्ती असते। कित्येकांना धंदा करत असताना वसुली जमत नाही कारण ती प्रवृत्ती नसते तुमच्या अंतःकरणात। धंदा करत असताना समोरच्यावर विश्वास ठेवून तुम्ही चालता पण समोरचा मनुष्य तुम्हाला फसवायला आलाय अथवा तुमच्याशी योग्य वर्तन करणार आहे हे तुम्हाला माहीत नसतं। तुम्हाला धंद्यात सावधगिरी कशी बाळगायची याचं ज्ञान नसतं। असं जर असेल तर तुम्हाला धंद्यामध्ये यश मिळणं कठीण आहे। म्हणून प्रारब्धामुळेच अपयश मिळालं अथवा अचूक कर्म न केल्यामुळेच अपयश आलं असं जर असेल तर कर्ममार्गी त्याला अचूक यत्न अथवा अचूक नसलेला यत्न असं निदान करतील तर प्रारब्धवादी प्रारब्ध हे निदान करतील। पण अशा या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याखेरीज योग्य घडल्याखेरीज खरंच यश मिळत नाही। त्यांनी म्हणून म्हटले की यश अपयश प्रारब्धामुळेच असते ना असं विचारलेलं आहे। या प्रश्नाचा मात्र माझ्याशी फार संबंध आहे, परमार्थाशी फार संबंध आहे। यश आणि अपयश प्रारब्धामुळेच मिळत असते ना असं म्हटलेलं आहे। परमार्थाच्या या व्यासपीठावरून मी तुम्हाला असं निश्चित सांगेन की परमार्थातलं यश आणि अपयश मात्र प्रारब्धावर अवलंबून नाहीये। परमार्थातलं व्यवहारातल्या यश आणि अपयशाबद्दल मी म्हणत नाहीये कारण व्यवहारातलं जे यश अथवा अपयश आहे ते आपला यत्न आपल्यासारखेच अनेक लोक त्याच गोष्टीसाठी यत्न करत असतात त्यांचा यत्न याच्यात अचूक घडणारा यत्न वेळेवरी घडणारा यत्न याच्यावर देखील व्यवहारातलं यश आणि अपयश अवलंबून असतं। असं म्हणतात की नेपोलियननी मोर्चे बांधणी जी केली शेवटच्या युद्धामध्ये तर त्याकरता त्याला उशीर झाला। नेपोलियनला रणभूमीवर जाण्यासाठी उशीर झाला म्हणून नेपोलियन हरला अशी इतिहासात नोंद केलेली आहे। जर तो योग्य वेळेला गेला असता आणि मोर्चे बांधणी झाली असती याचाच अर्थ कुठेतरी अचूक यत्नाशी देखील आहे। नेपोलियन हा कर्तबगार होता तरी देखील प्रत्येक वेळेला अचूक यत्न होणं आवश्यक आहे। धंदा म्हणजे अशी गोष्ट समजू नका एका वेळेला किती पैसे जातील याला मोजमाप नसतं कारण यश गृहित धरून पैसे लावलेले असतात। धंद्यामध्ये पैसे गेले म्हणजे जातातच संपूर्ण जातात। त्यामुळं एका गोष्टीसाठी विजयश्री असेल तर त्या विजयश्रीसाठी दोघं जण प्रयत्न करत असतात अथवा अनेक जण प्रयत्न करत असतात त्याच्यातल्या अचूक प्रयत्नालाच यश मिळत असतं। मग तुम्ही प्रारब्धही म्हणा तुमच्या अपयशाला अथवा योग्य प्रयत्न न केला असंही म्हणा। आता या नेपोलियनच्या अपयशाला नेपोलियनची पत्रिका मांडणारे जे लोक आहेत दैववादी जे प्रारब्धवादी लोक आहेत तर ते असं सांगतात मी वाचलेलं आहे की नेपोलियनला अपयश मिळालं याचं कारण त्याचे अमुक अमुक पराक्रमातले ग्रह अस्तंगत झालेले होते त्यावेळेला। त्यावेळेला सपोर्टिव्ह असं काही त्याच्या पत्रिकेत नव्हतं म्हणून त्याला अपयश मिळालं असं नेपोलियनच्या अपयशाबद्दल सांगितलं जातं। पण तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो। काय नाव त्यांचं? आहारशास्त्री पुण्यातले स्वामीजी किंद्रे म्हणून आहारशास्त्री होते, ते उपोषणाचं महत्व सांगत असत की जर तुम्ही कमी जेवलात तर तुम्ही जास्त ताजेतवाने राहता. हे नेपोलियनच्या गोष्टीला किंद्रे शास्त्रींनी जोडलं. किंद्रे शास्त्री असं म्हणाले की रात्री आदल्या रात्री नेपोलियननी आहार जास्त केलेला होता, तो जास्त जेवला त्यामुळे उशिरा उठला आणि उशिरा उठल्यामुळे तो रणभूमीवर उशिरा गेला. मानाल? पण आहारशास्त्रींनी किंद्रे शास्त्रींनी लंघन चिकित्सक अशा पद्धतीने की त्यांनी जर लंघन केलं असतं तर तो त्याला जाग लवकर आली असती, तो जो झोपला आणि त्याला उशीर झाला. आता हे प्रारब्ध म्हणायचं का लंघन न केल्याचा परिणाम म्हणायचं का अचूक न कर्म केल्यामुळे नेपोलियनला अपयश आलं असं म्हणायचं, आपल्या आपल्या शास्त्राप्रमाणे आपली आपली उपपत्ती प्रत्येक जण लावत असतो. आणि म्हणून किंद्रे शास्त्री असं म्हणत असत की कामावर जायला उशीर होतो, रात्री कमी जेवा, तुम्हाला जरा फ्रेश वाटत नाही, आहार कमी करा असं ते म्हणत असत. लंघनावर मोठा जोर असायचा. दर 4 महिन्यांनी किंवा ऋतू बदलल्यानंतर तुम्ही आजारी पडता तर तुम्ही जेव्हा ऋतू बदलतो तर तेव्हा सरळ एरंडेल घ्या 2-3 दिवस, तुमचं पोट साफ करत राहा, तुम्हाला कधी आजार पण यायचं नाही. तर सतत आजारी पडणारा मनुष्य तसेच ग्रहही दाखवतो. बघा की आमच्या पत्रिकेमध्ये काय त्या आरोग्य त्या स्थानावर अमुक अमुक ग्रह पाहतोय, काय खरं धरणार तुम्ही? आणि प्रत्यक्षात हा हादडत असतो खरंच, याच्या वर्तनाला तशी सीमा नसते. उशिरा उठतो, उशिरापर्यंत जागतो, वाटेल तसं जेवतो, खातो, पितो, आजारी पडतो. ऋतू जेव्हा बदलतो तेव्हा नेमकं त्यावेळेला प्रतिकार शक्ती कमी पडलेली असते आणि त्याचा खाण्यापिण्याशी संबंध देखील घरातले लोक लावत असतात. म्हणून याला तुम्हाला प्रारब्ध म्हणायचं असेल तर म्हणा, याला प्रारब्ध म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? म्हणा प्रारब्ध. काय फरक पडला मग तुमच्यामध्ये आणि एकूण जगतामध्ये? पण अचूक यत्नाशी देखील याचा संबंध निश्चित आहे. आपल्याला माहिती नसताना आपण व्यवसायामध्ये पडणं आणि खूप कष्ट केले एवढ्याकरता व्यवसाय यशस्वी होणं असं होत नाही. आणि दैवाचा जर संबंध जोडायचा झाला तर स्वामीजी म्हणत असत की किती गुणवान मंडळी कचऱ्याच्या पेटीत पडलेली असतात, काही त्यांना जगात कोणी विचारत नाही, काही किंमत नसते, पण कचऱ्याच्या पेटीत पडण्याचं कारण देखील त्यांची एक्सप्रेशन्स चुकतात, त्यांचं वागणं बोलणं चुकतं, कधी कधी अति ताठर असतात, कधी कधी अति अहंकारी असतात, कधी कधी लोकांना दुखवणारे असतात, त्यामुळे वागण्याशी देखील याचा संबंध येतो. अशा अनेक गोष्टी खरं म्हणजे याच्यामध्ये आहेत. केवळ प्रारब्धाच्या अंगाने जर जायचं झालं तर म्हणू शकता, पण जीवन हे सर्व बाजूंनी विचार करून घडवायला पाहिजे. आणि परमार्थाच्या व्यासपीठावरून मी तुम्हाला एवढं निश्चित सांगेन की तुम्हाला धंद्यात यश अथवा अपयश हे प्रारब्धामुळं अथवा अचूक कर्म केलं न केलं यामुळं अथवा तुम्ही लंघन नाही केलं म्हणून असं मिळू शकेल यश अथवा अपयश. पण परमार्थामध्ये मात्र यश हमखास आहे. तुम्ही नाम घेतलं तर समाधान आहे, ध्यान केलं मन निस्तरंग झालं तर निस्तरंग मन होण्याचं समाधान आहे. परमार्थामध्ये मिळणारं समाधान हे ग्रह गोलांवर अवलंबून नाही. त्यांनी आपल्या मिसेसचं असं म्हटलेलं आहे, खरंच मिसेसचं वय देखील बरंच असणार, आत्ता यांचं 75 आहे, त्यामुळे त्या जेव्हा नोकरी करत होत्या तेव्हाची गोष्ट आहे, त्यांना कायम नोकरी लागू शकली नाही आणि प्रत्येक ठिकाणी एक अडचण ब्राह्मण असं त्यांनी म्हटलंय, तर त्याला आता काय करणार? कालाय तस्मै न महा असं म्हणणं आवश्यक आहे. आणि तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून तुम्हाला हल्ली नोकरी मिळत नाही तर प्रत्येक दलिताला देखील नोकरी मिळत नाहीये हेही जरा समजून घ्या. आपण आपल्या अंगाने फार विचार करतो, आपण आपल्या स्वतःचे फार काही पक्षी असतो. तुम्ही गुणवान आहात मान्य आहे, बीए बीएड त्या काळात असून तुम्हाला केवळ याकरता नोकरी मिळाली नाही, प्रत्येक वेळेला बस चुकणं असं जसं म्हणू तसं तुमच्या बाबत झालेलं असेल, तुमच्या मिसेसच्या बाबत झालेलं असेल. पण म्हणून हे जे डिस्क्वालिफिकेशन तुम्हाला प्रत्येक वेळेला झालं असेल तर त्याला देखील कोणाचा इलाज आहे? याच्यातलं जेव्हा तुमच्या हातात काहीच नाही, लिव वेकन्सीवर प्रत्येक वेळेला नोकरी मिळाली. माझ्या माहितीतल्या एक भगिनी आहेत, त्यांना अशाच रीतीने परमनंट जॉब नाहीये. माझ्या मते त्या जवळपास 15 वर्ष, बरोबर आहे, 15 वर्ष त्या नोकरी करतायत. त्यांच्या बरोबरीच्यांना जे स्केल आहेत तर ते स्केल शिक्षकांना काय स्केल असतील मला वाटतं 15,000-18,000, बरोबर आहे, असं स्केल त्यांना मिळत असताना यांना 3,000 अगदी राजीनामा मागच्या वर्षी दिला तेव्हा वाढवले, किती 4,000-5,000 असे काहीतरी बहुतेक केले. माझ्या अत्यंत जवळच्या आहेत त्या, माझं खूप प्रेम त्यांच्यावर आहे, अशा या भगिनी आहेत. पण त्यांना नोकरी लागत नाहीये. त्यांनाही बऱ्याच वेळेला असं वाटतं, नॉर्मल ज्या शिक्षिका आहेत त्या शिक्षिकांनी एवढंच त्या मेहनत घेतात, खपतात, कामही चांगलं करतात. शाळा त्यांना सोडायला तयार नाहीये, पण त्यांना काहीही केल्या खरंच स्केलवर घेतलं जात नाहीये. त्यांनी म्हटलं याला काय म्हणायचं, प्रारब्ध की नियती म्हणू शकता, काही म्हणू शकता. कित्येकांच्या बाबतीत असं घडतं, नोकरी अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीन असं तर म्हटलेलंच आहे. असं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी एका तऱ्हेने प्रारब्धाच्या अधीन आहेत. पण काय करणार त्याला, आता जे आहे त्याला प्रारब्धाला नावं ठेवायच्या ऐवजी देहबुद्धीच्याच बाहेर यावं, आणि तशा पद्धतीने देहबुद्धीच्या बाहेर येऊन आपण तेच आहोत अशा प्रकारचा विचार करणं, कुठेतरी आहे या संसारातल्या गोष्टीपासून उंच उदात्त. त्यांनी म्हटलंय दैववशात फार उत्तम गोष्ट अशी आहे की मुलं चांगली आहेत, उपजीविकेची चिंता त्यामुळं गुणी असल्यामुळं, म्हणजे मुलांचं यांच्या चांगलं चाललेलं आहे, पण परावलंबित्वाची बोच आहे. परावलंबित्वाची बोच आपल्या भारतामध्ये तर अशी खरं संस्कृती आहे आपली की आपण मुलांना सांभाळतो, मुलं आपल्याला सांभाळतात, परावलंबित्व असं आपण म्हणतो, पण अगदी स्वाभाविक नैसर्गिक असा व्यवहार असावा अशी माझी इच्छा आहे. मुलांनी आई वडिलांना व्यवस्थित सांभाळावं, आई वडील मुलांना सांभाळतच असतात, कसल्याही फायद्या तोट्याचा विचार न करता आई वडील मुलांना सर्व काही देतात आणि सर्व काही करतात. इन टर्न मुलांनी देखील अत्यंत कृतज्ञतेने आई वडिलांचं करावं. आणि याच्यात आई वडिलांनी परावलंबित्व मानू नये, कृपा करून मानू नका. कारण आपल्या लोकांच्या मुलं आणि मुली आणि आई आणि वडील यांच्याकरता हिशोब करण्याची जर प्रवृत्ती निर्माण झाली तर खरंच आपण खूप खाली ढासळतो. मला असं वाटतं की आपल्या आधीच्या ज्या पिढ्या होत्या त्या खूप चांगल्या होत्या एक प्रकारे, बहिणीचे यजमान गेले म्हणून बहिणीला आपल्या मुलांसकट आपल्या घरी ठेवून घेणारे, दोन खोल्यांच्या घरांमध्ये ठेवून घेणारे, आणि जसं जमेल तसं आपली मुलं मोठी होतील तशीच तिची मुलं मोठी होतील, सगळ्यांनाच कमी पडत होतं। शिक्षणाचं महत्व समजून सगळ्यांनी नीट अभ्यास करावा आणि शिकावं आणि आपल्या आपल्या मार्गी जावं, त्या व्यवस्थेत काही एक अन्याय प्रत्येकावर होत होता तरी देखील आधार मिळत होता। बहिणीच्या बाबत देखील हिशोब करण्याची प्रवृत्ती नव्हती आपल्या देशामध्ये। तर तुमचं जे परावलंबित्व आहे ते तुमच्या मनातली केवळ गोष्ट असेल, मुलं जर चांगली असतील तर तुम्ही नका ठेवू। तुम्ही जेव्हा मुलांना वाढवलंय तेव्हा म्हटलंय ना, 62व्या वर्षी खासगी कंपनीतून निवृत्त झालो तोपर्यंत मुलांना तुम्ही वाढवलेलं आहे। मला स्वतःला असं आठवतं की माझे वडील रिटायर होईपर्यंत मी 77 साली नोकरीला लागलो आणि 87 साली ते रिटायर झाले, दरम्यान 86 साली माझं लग्न झालं। ते रिटायर होईपर्यंत आमचं लग्न झाल्यानंतर देखील माझ्याकडून एकही रुपया ते घेत नव्हते, सगळं घर ते चालवत होते। ते म्हणायचे की तुझे पैसे तू शिल्लक टाक। नोकरी लागल्यानंतर तू आता 300 रुपये घरात द्यायला लाग असं माझे वडील मला म्हणाले नाहीत, आणि माझी अशी खात्री आहे की आपल्या देशात अशीच घरांघर चालतात। मुलं मात्र कदाचित हिशोब पुढे करत असतील की जर असं केलं तर असं, यांच्या औषधाला असा असा खर्च होईल, असं कृतज्ञता आपल्याला नकोय। अशा पद्धतीने आपण चालू, पारमार्थिक सुख समाधानाची चर्चा करण्यासाठी जरी हे व्यासपीठ असलं तरी देखील स्वाभाविकपणाने काही अशा प्रकारचे प्रश्न हे निर्माण होणार आणि ते इथंच विचारले जाणार असं असल्यामुळं मी मोठ्या प्रेमाने तुम्हाला सांगतो आहे, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी निर्माण होतील मला कल्पना आहे मी हे सांगितल्यामुळं। तरी देखील आदर्श सांगणं हे कामच आहे आणि आदर्श वागून दाखवणं हेही काम आहे असं मला वाटतं। जर आदर्शच नसतील तर मग कसं होणार? असं असल्यामुळं मुलांमुळं आपण परावलंबी झालो, मुलांना करायला लागतं आहे तरी आपण परावलंबी झालो असं कृपा करून समजू नका। परमार्थी माणसाच्या गरजा इतक्या मर्यादित असतात। मला असं जाणवतं की मी नोकरीला लागलो तेव्हा चिंचवडला रोज लोकलनी जायचो, तेव्हा 7 रुपये 85 पैसे अशी 5ची किंमत होती, महिन्याचा 5 7 रुपये 85 पैसे। तर ते जर तेवढे सोडले तर मला 1 रुपयाही ज्यादा खर्च नसायचा आणि सायकल स्टँडचा काहीतरी 1.5 किंवा 2 रुपये असे महिन्याला तेव्हा होते। घरातून शिवाजीनगरला सायकल स्टँडला सायकल लावायची, लोकलनी पुढे जायचं, तिथं उतरून चालत बँकेत जायचं। स्वामीजी म्हणायचे चहा देखील साधकांनी पिऊ नये, चहाही पित नव्हतो तेव्हा, आता पितो। तेव्हा दूध प्यायचो, ट्रायग्लिसराइड वाढायला लागले तेव्हा मला सांगितलं की दूध बंद करा, त्याच्याऐवजी चहा प्या, म्हणून सध्या मी चहा पितो। पण कशाचाच खर्च नाही, साधकाला खर्च यायचं काही कारण नाही, हॉटेलमध्ये जायचं काही कारण नाही, सिनेमाला जायचं काही कारण नाही, नाटकांना जायचं काही कारण नाही, उगीच फिरण्याचं काही कारण नाही। साधक आहात ना, आहे ना, काही जबाबदारी आहेच आपल्यावर। आत्ताची दिलेली उत्तरं बघा, याला जायचं का, जाऊ नये म्हणजे पॉइंट ब्लँक उत्तरं स्वामीजींनी दिलेली आहेत, असं करूच नका असं स्वामीजींनी सांगितलंय। अशा करता त्यांनी सांगितलंय तरच जीवन घडणार। मग असा एवढाच खर्च माझा होत असे याचा अर्थ माझे सगळे पैसे शिल्लक पडत असत? स्वामीजी माझे वडील म्हणायचे की अरे हे विष्णू तत्व आहे, आपण जास्त जर मिळू शकत नसू, आपले जर पैसे शिल्लक पडले तर त्यांनी आपली भरभराट होईल असं माझे वडील म्हणायचे। आणि ही गोष्ट 87 सालपर्यंत सांभाळली गेली। आता वडील रिटायर झाल्यावर मी वडिलांकडून पैसे मागायचे असं म्हणायचं का की माझ्या पगारावर ताण येतो? नाही म्हणायचं। जसं जसं असेल तसं जगू, सगळे मिळून छान राहू म्हणजे झालं, अशा प्रकारचं असल्यामुळं मी या आजोबांना निश्चित सांगेन की खरंच परावलंबित्व मानू नका, मुलं चांगली आहेत ही देवदया आहे असं मी म्हणेन, किंवा तुम्ही चांगले संस्कार केले म्हणून मुलं चांगली आहेत असं मी म्हणेन. आता कसल्याही हिशोबाची भाषा नको आपल्याला, अशा पद्धतीने आपण करू. आणि प्रारब्ध असेल तरी देखील आता या वयात काय करणार प्रारब्धाचं, या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत. 75व्या वर्षी कुठं मागे वळून पाहणार की धंद्यात नुकसान झालं, जे झालं ते झालं, जसं रामार्पण कृष्णार्पण गंगार्पण म्हणू तसं सगळं जीवन आपल्या सत्कर्मांसकट विचारांसकट आपल्या सकट परमात्म्याला व्हायचं आहे, आणि या क्षणाला खरं म्हणजे व्हायचं आहे असा काळ आहे, तर 75व्या वर्षी निश्चितच व्हायचं आहे. असं असल्यामुळं प्रारब्ध कर्मयोग अथवा अन्य देखील अनेक गोष्टी याच्या चर्चेनी तेव्हा झालेल्या गोष्टी निश्चित बदलणार नाहीत. आणि मी विषय लांबवत नाही की प्रारब्ध म्हणजे तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माची फळं, असं जर मी बोलायला लागलो तर अजून एक सत्संग होईल. तेवढा वेळ मी पाहिलं मगाशी, अर्थात मला थोडा तशी स्फूर्ती झालेली होती, पण आता ती नाहीये, कारण 9:17-18 झाली. पण आपलं प्रारब्ध देखील असं कुठून तरी कोणीतरी आपल्या कपाळावर माथ्यावर मारलेलं नसतं, आपली पूर्वीची जी कर्म आहेत जी फलोन्मुख व्हायची राहिलेली आहेत ती या जन्मात फलोन्मुख होतात अशी आपल्या शास्त्रांच्या सांगण्यामुळं आपली श्रद्धा आहे, नाहीतर दुसरं कुठलंच लॉजिक त्याला नसल्यामुळं ते मानायलाही लागतं. जसं आज केलेल्या एका व्यवहाराचं फळ चांगल्या अथवा वाईट तुम्हाला 10-20 वर्षांनी देखील मिळू शकतं, तुम्हाला माहीत देखील नसतं की त्याच्यात काही कार्यकारण भाव आहे, पण मिळू शकतं. आज निष्कारण एक व्यक्ती दुखावली आणि तुम्ही असा विचार केला की या व्यक्तीचा आणि माझा परत कधी संबंध येणार आहे, ती 20 वर्षांनी भेटून उट्ट काढते, तुम्हाला माहीत देखील नसतं की या व्यक्तीला आपण दुखावल्यामुळं हे काही घडलेलं आहे, तर तेव्हा तुम्ही प्रारब्ध म्हणता. म्हणजे या जन्मातलीही कधी कधी कर्म असतात आणि अशी साठलेली कर्म जी फलोन्मुख झाली नाहीत ती परत परत भोगायलाही लागतात असंही कदाचित त्याच्यामध्ये असू शकेल. पण परमार्थामध्ये मात्र हे काही नाही हे मी तुम्हाला अगदी निश्चित सांगतो. असं असल्यामुळं आपण परमार्थाच्या पार्श्वभूमीवर चालू क्षण आनंदाचा करू. आणि प्रारब्ध आहे असं जरी म्हटलं तरी जे आहे त्याला काहीच इलाज नाही. एक फेस रीडर होते आपला गिरीश फाटकनीच मला वारंवार त्यांचा निरोप दिला. फार पूर्वीच्या काळात 96 साली की स्वामीजींनी देह ठेवलेला होता, स्वामीजींकडे ते येत असत आणि तुम्ही त्यांना घेऊन माझ्याकडे या. 3-4 निरोप आल्यानंतर गिरीश करता म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. गेल्याबरोबर त्यांनी सांगायला सुरुवात केली की पुढे फार चांगलं होणार आहे. मी म्हटलं थांबा, मी तुमच्याकडे जे आलेलो आहे ते तुमचे 2-4 निरोप आले म्हणून तुम्हाला भेटायला आलेलो आहे, तुम्हाला मला काही विचारायचं नाहीये, मला तुम्ही माझं पुढचं काय होईल याचं काही सांगू नका, मला त्याच्यामध्ये रस नाहीये. जे होणारच आहे ते तुम्ही सांगणार आहात, जे ज्या वेळेला जे होईल त्याला मी तोंड देईन, चांगलं असेल तर चांगलं वाईट असेल तर वाईट, मला तुम्ही काही सांगू नका, मला त्याची गरज नाहीये, जे होणारच आहे ते तुम्ही सांगता, त्याकरता मी तुमच्याकडे आलेलो नाहीये. प्रारब्ध सांगणाऱ्या लोकांची अशी एक खासियत असते की ते तुमच्यावर वरचढ होऊन जातात एका क्षणात तुम्ही त्यांना विचारल्यामुळं. पण मी असं म्हटल्यानंतर एक 5 मिनिटात मला ते सांगायला लागले की मी अशी अशी उपासना करतो तर ही उपासना माझं योग्य चालले की नाही हे तुम्ही मला सांगा. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं हेच की आत्मविश्वासाचाच प्रश्न आहे थोड्याशा. जे काही होणार आहे ते होणार आहे आणि जे होणार आहे ते चांगलं अथवा वाईट मी तोंड देणार आहे, मरेन एक वेळ मरेन. जे घडणारच आहे ते तुम्ही सांगाल, यशाच्या पायऱ्या चढशील चढेन, ते तुम्ही सांगणार आहात आत्ता
मला त्याची गरजच नाहीये म्हटल्यावर विषयच संपतो.
तेव्हा ते माल म्हणायला लागले की मी दर अमुक अमुक दिवशी असा असा बसतो, अशा विशेष दिवशी जरा जास्त बसतो, रात्री बसतो, मी करतो हे बरोबर आहे का, अजून काही मी करू. मी म्हटलं हे बघा, तुम्ही जे करतात त्या मार्गाविषयी मला काढीची माहिती नाही, तुम्ही काय उपासना करता आणि त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं योग्य चाललंय की नाही चाललं. मी जी उपासना करतो त्यासंबंधी जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकेन, पण तुम्ही जे काही करता त्याच्यातल्या जाणकारांना तुम्ही विचारलेलं बरं. कारण ही गोष्ट आपल्याला मग एक चिकटते की आपण जाणकार आहोत म्हणून कोणीतरी विचारतो आणि आपण त्याच्यातले जाणकार नसताना मुद्दा म्हणून आवाडून सांगायला जातो, तेही नको. अशा पद्धतीने आपण या सगळ्या विषयाकडे जर पाहिलं, प्रारब्ध, कर्मयोग, कर्मभोग, अचूक यत्न किंवा आहार विहाराचे नियम मोडल्यामुळे येणाऱ्या अडचणी, या सगळ्याचा एकमेकांशी कुठेतरी संबंध आहे. जेव्हा यश मिळतं तेव्हा अचूक यत्न घडलेले असतात, मग पत्रिकेतही तसंच दिसत असतं. आता काय करणार त्याला, हे सगळं काय याला योगायोग म्हणायचे का, हे तसंच आहे. पण हे तसंच आहे याच्यावर श्रद्धा ठेवा. म्हणून समर्थांनी प्रारब्ध देखील काही प्रमाणात कधी कधी आहे असं सांगितलं आणि कधी कधी रेखा तितुकी पुसवणी जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्त असं सांगितलं. पण रेषा पुसून जाते हे समर्थांनी परमार्थाच्या बाबत सांगितलेलं आहे, व्यवहाराच्या बाबत वापरू शकता पण यश मिळेल असं नाही. समर्थांनी रेखा तितुकी पुसवणी जाते असं म्हटलं म्हणून मी माझी सगळी एखादी प्रॉपर्टी विकून धंद्यात जर पडलो आणि सगळंच जर नुकसान झालं तर काय, असा प्रश्न येतोच ना. म्हणून बेभानपणाने वावरण्याचं संसार हे क्षेत्र नाही. परमार्थ निश्चित आहे, तुम्हाला मी सांगतो. ध्यानाला बसा, तुम्ही 3 तास बसा, तुमचं काही नुकसान नाहीये. पण वाटेल तसा व्यवहार केला तर हमखास यश मिळेल असं नाही, कधी मिळेल कधी नाही मिळणार. अशा प्रकारे हे निश्चित समजा. आणि ज्या वयात यांनी प्रश्न विचारलाय, कोणी विचारला माहीत नाही, तर आता तर आपण पूर्ण आपलं जीवन भगवंतावर सोपवू, तसंच सोपवण्याचा निश्चय करू. आपल्याला काही कमी नाहीच आहे. आता जर असेल तर परावलंबित्वाची बोच आहे, मुलं चांगली आहेत, जर आठवण करून देत असती तर मात्र फार फार वाईट वाटतं या वयात. तसं काहीही देवाच्या कृपेने नाहीये, चांगलं आहे आता असं मी म्हणेन. आपण 5-7 मिनिटं शांत डोळे मिटून ध्यानाला बसू. आपल्याला ताठ बसायचं आहे, ताठ बसलं तरी शरीर सैल सोडायचं आहे एक प्रकारे. खांद्यावर ताण नको, पाठीवर ताण नको, मानेवर ताण नको, चेहऱ्यावर ताण नको. सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे आणि ध्यानाला बसायचं आहे, काही सोहमचे श्वास घेऊन.
हरी 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 स्वामी जी हरी हरी। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।